आता ह्याच्यामध्ये सुद्धा पण प्रॉब्लेम असा ना, हे डायरेक्ट जातो ना आता तिथे कुठल्या तरी वेगळ्याच नंबरला, त्याच्यामुळे कसं मोजत नाही. हॅलो, देवेंद्र तारपाडकर बोलत आहेत ना? हा नमस्कार सर, मी ओमकार दातार बोलतोय, प्रांस्पेस किंग्स क्रिस्टल टॉवर. हा ऍक्च्युली मध्ये सुनील कदम सरांच्या बोलणं आलो तुमचं, आय थिंक आपली रिक्वायरमेंट होती 2 BHK साठी. म्हटलं एकदा जर विचारून घ्या तुम्हाला की काय कुठलं लोकेशन आणि कसं म्हणजे बोलायला लागतात. हो सर, मला माहिती आहे क्रिस्टल गार्डन मध्ये तुम्ही राहतात ऑलरेडी, बी बिल्डिंग बरोबर ना? हा तर तुमचं लोकेशन तुम्हाला ह्याच भागामध्ये पाहिजे बरोबर. आणि कॉन्फिग्युरेशन काय, 2 बघतात 3 बघतात? कारण की क्रिस्टल गार्डन प्रोजेक्ट तो तिथे 3 BHK.